आकाशवाणी मुंबई। गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन। 200व्या जयंती वर्षात विविध कार्यक्रमांचं आयोजन। केंद्र सरकारकडून डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ। महिनाभरात देशातल्या 4 लाखांहून अधिक ग्राहकांची पाईप गॅसला पसंती। अमेरिका आणि इराणमधल्या चर्चेला इस्लामाबादमध्ये सुरुवात। आणि अमेरिकेनं चंद्र मोहिमेवर पाठवलेल्या ओरायन अंतराळयान 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परत। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली। संसद भवन परिसरात प्रेरणास्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मान्यवरांनी फुले यांना आदरांजली वाहिली। इतर कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या खानवडी गावी नवीन जिल्हा परिषद शाळा सुरू केली आहे। सीबीएसई अभ्यासक्रमावरची इयत्ता 1 ते 12वीपर्यंतची ही राज्यातली पहिली जिल्हा परिषद शाळा आहे। पुढच्या वर्षापर्यंत इथं 280 विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह पूर्ण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तिचं उद्घाटन केलं। 2029 पासून लोकसभा आणि विधानसभेत 33% आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना अनुरूप असून हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं फडणवीस म्हणाले।
या द्विजन्मशताब्दीच्या निमित्ताने एकीकडे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक असेल, दुसरीकडे फुलेवाड्याचं काम असेल, नायगाव इथलं काम असेल किंवा त्यांच्या विचारांचा वारसा चालवणारे अनेक कार्यक्रम हे करण्याचा निर्णय आपण घेतलाय।
महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षात शालेय शिक्षण विभाग राज्यातल्या सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे। या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी शाळांमध्ये वाचनालयं ज्ञान केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत। तसंच फुले यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानं, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे। 2026 या संपूर्ण वर्षभरात विविध उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा जागर करण्याची विशेष मोहीम काँग्रेस राज्यभर राबवणार आहे। राज्यभरातही महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते।
प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून आता शालेय बसचे शुल्क निश्चित केलं जाणार आहे। नव्या मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत परिवहन विभागानं शालेय बस नियमनाच्या संदर्भात नियमावली जाहीर केली आहे। त्यानुसार पालकांकडून केवळ मासिक शुल्क घेतलं जाईल, एकरकमी आगाऊ रक्कम घेता येणार नाही। या नियमांच्या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
नव्या नियमांनुसार बसमध्ये विद्यार्थी किती वाजता आला आणि किती वाजता उतरला या वेळेसह त्याची दैनिक उपस्थिती नोंद करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। तसंच 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहनात महिला परिचारिका आवश्यक असणार आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम बसवणं आवश्यक असेल। या प्रणालीद्वारे वाहनाचं लाईव्ह ट्रॅकिंग पालकांना करता येईल। याशिवाय पॅनिक बटन, अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही तसंच सर्व सीट्ससाठी सीट बेल्ट सक्तीचे आहेत। बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अधिकृत नियुक्तीपत्र देणंही सरकारनं अनिवार्य केलं आहे। आता प्रत्येक शाळेत परिवहन समिती कार्यरत असेल आणि भाडं, सुरक्षितता आणि सेवा यासंबंधीच्या पालकांच्या तक्रारींचं निवारण समितीच्या माध्यमातून होईल। शिक्षण आणि परिवहन विभाग संयुक्तपणे शालेय वाहतुकीची नियमित तपासणी करणार असून त्याचे अहवाल जिल्हा पातळीवरील समितीकडे सादर केले जातील। नवीन नियम लागू झाल्यानंतर 3 महिन्यात सर्व शालेय वाहनं नियमांनुसार सुसज्ज करणं आवश्यक राहील। अन्यथा संबंधित वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे।
केंद्र सरकारनं डिझेलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर 21.50 रुपयांवरून 55.50 रुपये प्रति लिटर इतकं वाढवलं आहे। अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विमान इंधनावरचं निर्यात शुल्कही 29.50 रुपयांवरून 42 रुपये प्रति लिटर करण्यात आलं आहे। दरम्यान पेट्रोलवरील निर्यात शुल्क मात्र 0 रुपयेच कायम ठेवण्यात आलं आहे। मार्च महिन्यापासून देशातल्या पाईप नॅचरल गॅसच्या ग्राहकांमध्ये 4,15,000 वाढ झाली आहे। याशिवाय 4.5 लाखांहून अधिक ग्राहकांनी यासाठी नोंदणी केल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. जवळपास 26,000 पीएनजी ग्राहकांनी एलपीजी जोडणी काढून टाकली आहे. देशभर काल दिवसभरात 51,50,000 घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण केल्याची माहिती सरकारनं दिली आहे. 5 किलो वजनाचे घरगुती वापराचे 12 लाखांहून अधिक एलपीजी सिलेंडर गेल्या 23 मार्चपासून विकल्याचं सरकारनं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कटवा, जांगीपूर आणि कुष्मांडीमध्ये 3 सभा घेतल्या. भाजप निवडून आल्यास तृणमूल काँग्रेस करत असलेलं तुष्टीकरणाचं राजकारण संपवून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन मोदी यांनी सभेत बोलताना दिलं. या 3 प्रचारसभांनंतर मोदी यांनी सिलिगुडीमध्ये एका रोड शोमध्येही सहभाग घेतला. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी बांकुरा इथं प्रचारसभेत बोलताना बिष्णूपूर इथं बटाटा बीज उत्पादन केंद्राची उभारणी करण्याचं तसंच बालुचेरी साडी आणि पंचमुरा टेराकोटा कलेला GI टॅग मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम मिदनापूर आणि झाग्राम इथं प्रचारसभा घेतल्या. एनआरसीद्वारे धार्मिक ध्रुवीकरण करून भाजप बंगालमध्ये दुफई माजवत असल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगानं तामिळनाडूचे गृहसचिव धीरज कुमार यांची बदली केली आहे. मनिवासन हे आता तामिळनाडूचे नवे गृहसचिव असतील. अमेरिका आणि इराणमध्ये आज शांतताविषयक वाटाघाटी सुरू झाल्या. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या मध्यस्थीनं या चर्चा सुरू आहे. सुरुवातीला पाकिस्तानी प्रतिनिधींच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण सुरू आहे. त्यात सकारात्मक प्रतिसाद आढळून आला तर प्रत्यक्ष चर्चांना सुरुवात होईल असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आणि इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालिबाफ हे चर्चेसाठीच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. व्हान्स यांच्याबरोबर मध्यपूर्वेसाठीचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुश्नर आहेत. इराणच्या शिष्टमंडळात त्यांचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची आणि इतर 2 उच्चस्तरीय प्रतिनिधी आहेत. अमेरिकेनं स्वतःच्या हिताला प्राधान्य दिलं तर शांतता करार होऊ शकतो, पण इस्रायलच्या हिताला प्राधान्य दिलं तर करार होणार नाही अशी भूमिका इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रेझा अरिफ यांनी मांडली. या चर्चा अपयशी ठरल्या आणि अमेरिका तसंच इस्रायलनं युद्ध पुन्हा सुरू केलं तर जगाला मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला. या वाटाघाटींमधून पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी आशा पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे. तर पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीतून दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान आवश्यक तितक्या वेळा मध्यस्थाची भूमिका बजावेल असं पाकिस्तानचे उपप्रधानमंत्री इसहाक धर यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या नासाने आर्टेमिस 2 या चांद्र मोहिमेवर पाठवलेलं ओरायन हे अंतराळयान आपल्या 4 अंतराळवीरांसह सुखरूप परत आलं आहे. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना या यानाचा वेग ध्वनीच्या वेगाहून 33 पटीने जास्त होता. त्यामुळे होणाऱ्या घर्षणामुळे त्याचा पृष्ठभाग आगीने वेढला गेला होता, परंतु त्याच्या अग्निरोधक कवचामुळे आतल्या अंतराळवीरांना कोणती इजा न होता ते प्रशांत महासागरात पडलं. या यानाने आपल्या 10 दिवसांच्या प्रवासात चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यामुळे पृथ्वीवरून कधीच न दिसणाऱ्या चंद्राच्या विरुद्ध भागाचं दर्शन त्यांना घडलं. या मोहिमेमुळे 50 वर्षांनंतर पुन्हा चंद्रापर्यंत मजल मारणारा हा पहिला अंतराळवीर चमू ठरला. आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्सनं सनरायझर्स हैदराबादला 6 गड्यांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 6 बाद 219 धावा केल्या. पंजाब किंग्सनं 18 षटक आणि 5 चेंडू 4 गडी गमावून सामना जिंकला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभिवादन, 200व्या जयंती वर्षात विविध कार्यक्रमांचं आयोजन, केंद्र सरकारकडून डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात वाढ, महिनाभरात देशातल्या 4 लाखांहून अधिक ग्राहकांची पाईप गॅसला पसंती, अमेरिका आणि इराणमधल्या चर्चेला इस्लामाबादमध्ये सुरुवात आणि अमेरिकन ऑर्टेमिस 2 या मोहिमेअंतर्गत चंद्रावर पाठवलेलं अंतराळयान 4 अंतराळवीरांसह पृथ्वीवर परत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.